नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यात 29 महापालिकांसाठी उद्या मतदान. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. मतदान केंद्रांवर पथकं रवाना. मतदारांना निर्भयपणे मतदानाचं आवाहन. मकर संक्रांतीचा सण देशभरात पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. सर्व महानगरपालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2869 नगरसेवक पदांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी मतदान होणार आहे. मतदान साहित्याचं वाटप आणि अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. नागरिकांना मतदान करता यावं यासाठी महापालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. विविध ठिकाणी मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध सवलती दिल्या जाणार आहेत. महापालिकांसाठी प्रभागनिहाय मतदानाची ही पहिलीच वेळ आहे. या मतदान प्रक्रियेविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
महानगरपालिकांमध्ये यंदा 3, 4 किंवा 5 सदस्यीय प्रभाग रचना असल्यानं मतदारांना आपल्या प्रभागात जितके सदस्य तितकं मतदान करावं लागणार आहे. प्रभागातल्या प्रत्येक मतदारसंघासाठी मतदान यंत्रावर वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील. या प्रत्येक मतपत्रिकेवर सर्व उमेदवारांची नावं तसंच वरीलपैकी एकही नाही म्हणजे नोटा हा पर्याय असेल. मतदाराला सर्व रंगांच्या मतपत्रिकेवरचं आपल्या पसंतीचं एक एक बटन दाबायचं आहे. बटन दाबलं की त्या समोरचा छोटा लाईट लागेल. सगळ्यात शेवटच्या मतपत्रिकेवरचं बटन दाबलं की बीप असा आवाज येईल. हा आवाज म्हणजे आपण दिलेली सर्व मतं नोंदवली गेल्याचा संकेत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं तयार केलेल्या csmcvotekar.com या संकेतस्थळावर मतदारांना या मतदानाचं प्रात्यक्षिक करून पाहता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
लक्षात ठेवा, मतदानाची तारीख 15 जानेवारी 2026. यंदा 1 मतदारांना 4 मतदान करण्याची अधिकार आहे. वोटकर, छत्रपती संभाजीनगर.
छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात 1,237 मतदान केंद्रांवर 5,588 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी मतदानाचं साहित्य घेऊन आपापल्या केंद्राकडे रवाना झाले. जालना इथं 291 मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह पथकं रवाना झाली. यामध्ये 1,455 अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परभणी इथं 341 मतदान केंद्रासाठी एकूण 1,616 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. लातूर महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त मतदान पथकांना शासकीय महिला तंत्रनिकेतन इथं सर्व साहित्याचं वाटप करण्यात आलं. सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तासह कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे.
महानगरपालिकेची निवडणूक उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी होत आहे. तुम्ही सर्वजण जागरूक मतदार आहात आणि तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला मतदान करायचंच आहे. तेव्हा सकाळी 7:30 ते 5:30 आपापल्या मतदार केंद्रावरती जाऊन आपलं अत्यंत बहुमूल्य असं मतदान करा. कारण लोकशाही टिकवण्यासाठी तुमचं मतदान करणं हे खूप आवश्यक आहे. उद्या दिनांक 15 रोजी आवर्जून मतदान केंद्रात जाऊन मतदान करा. कळकळीची विनंती.
महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात कुठलाही नवीन आदेश जारी केलेला नाही असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. जाहीर प्रचार समाप्तीनंतर मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिघाबाहेर उमेदवार हे मतदारांना भेटून किंवा घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात असं आयोगानं म्हटलं आहे. परंतु या दरम्यान उमेदवारांना माईकचा वापर करता येणार नाही किंवा समूहानं देखील फिरता येणार नाही असंही आयोगानं सांगितलं आहे. राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवं असेल तर त्यांनी उद्या गुरुवारपर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांसाठी ही सुविधा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीनं आढावा बैठक घेतली. यावेळी स्वामी यांनी प्रशासकीय तयारी, प्रतिबंधात्मक कारवाया तसंच कायदा सुव्यवस्था याबाबत आढावा घेतला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मकर संक्रांतीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. महिला वर्गानं पारंपरिक पद्धतीनं सौभाग्यदान तसंच तिळगुळ देऊन हा सण साजरा केला. देशभरात विविध स्वरूपात हा सण साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल समारंभात सहभाग घेतला. कृषी संस्कृतीशी जोडलेल्या या उत्सवाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले,
हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है. उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है. केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 32वा नामविस्तार दिन आज साजरा करण्यात आला. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगरसह विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. विद्यापीठात नामविस्ताराची हकीकत या विषयावर प्रख्यात कवी फ. मु. शिंदे यांचं व्याख्यान झालं. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव देणं हा फक्त प्रशासकीय निर्णय नव्हता, तर तो दलित बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि बौद्धिक हक्काचा लढा होता, असं प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केलं. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी यावेळी बोलताना बाबासाहेबांच्या नावाला साजेसे काम इथले शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून होणं अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलं. नामविस्तार दिनानिमित्त भीमगीत गायनासह विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं. अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त घेतलेल्या स्पर्धांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. यामध्ये रील स्पर्धेत पवन देवडे, पोस्टर स्पर्धेत मानसी जोशी, तर निबंध स्पर्धेत वर्षा विश्वभिते यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. यासोबतच वार्षिक परीक्षेतील गुणवंत 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेटमधला दुसरा सामना राजकोट इथं सुरू आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 7 बाद 284 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंड संघाच्या 5व्या षटकात बिनबाद 21 धावा झाल्या होत्या. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज किदंबी श्रीकांत, HS प्रणॉय तसंच मालविका बनसोड यांनी आपापले एकेरी सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. PV सिंधूला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. बासर नवीपेठ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे 17 ते 23 जानेवारी दरम्यान काही गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली आहे. गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची. या इतिहासविषयक पुस्तकावर आधारित बीड जिल्हा परिषदेनं प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन केलं आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी ही परीक्षा होणार असून इच्छुक शाळांनी संपर्क साधण्याचं आवाहन बीड जिल्हा इतिहास परिषदेनं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कार्यालयाच्या जळीतकांडाचा तपास CID सोपवण्यात आला आहे. गेल्या शनिवारी 10 जानेवारीला ही घटना घडली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 29 महापालिकांसाठी उद्या मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज. मतदान केंद्रांवर पथकं रवाना, मतदारांना निर्भयपणे मतदानाचं आवाहन. मकर संक्रांतीचा सण देशभरात पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.